आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा। तेल वाहतुकीसाठी वापरात येणारी होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा इराण संसदेत प्रस्ताव मंजूर। भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचं हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास। आणि पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 27 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी संवाद साधला। या भागात अलीकडच्या काळात वाढलेल्या तणावाबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली, अशी माहिती समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी दिली आहे। तणाव कमी करण्यासाठी संवाद आणि राजनैतिक तत्वांचा वापर करावा, प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेसाठी प्रयत्न करावा असं आवाहन मोदींनी केलं आहे। सध्याच्या परिस्थितीबद्दल राष्ट्रपती पेझेश्कियान यांनी पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली आणि या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे। या परिषदेनं अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी या निर्णयामुळे जागतिक स्तरावर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी इराणच्या या निर्णयाचा आर्थिक आत्महत्या असा उल्लेख करत निषेध केला आहे। ही समुद्रधुनी बंद केल्यास इराणला तीव्र लष्करी कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा रुबिओ यांनी दिला आहे। त्यांनी चीनला ही कारवाई रोखण्यासाठी तेहरानवर दबाव आणण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रदेशातील सैन्याला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे। इराणवर अमेरिकेनं काल केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्कमधील मुख्यालयात सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन विशेष सत्र काल पार पडलं। संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुतरेस यांनी या भागातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात भावनिक आवाहन केलं आहे। इराणमधील अणुप्रकल्पांवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आहे। संबंधित देशांनी एकमेकांमधील संघर्ष त्वरित थांबवावा आणि शांततेसाठी प्रयत्न करावेत। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात आयएईएच्या निरीक्षकांनी इराण अणू कार्यक्रमासाठी विश्वसनीय व्यापक आणि पडताळणीयोग्य उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। रशिया, चीन आणि पाकिस्ताननं सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावून तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडला। तेहरानला अमेरिकेनं केलेल्या आक्रमणाविरुद्ध स्वतःचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं या परिषदेतील इराणचे प्रतिनिधी अमीर सईद इरावनी यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं। अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जग अधिक सुरक्षित झालं आहे, त्यामुळे निषेधाचा ठराव आपण नाकारत असल्याचं इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनन यांनी म्हटलं आहे। तर चीनचे राजदूत फू कॉंग यांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि संबंधित देशांनी संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे। भारताकडे तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असून गेल्या 2 आठवड्यातील पश्चिम आशियाई भागातील भूराजकीय परिस्थितीकडे भारत सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भारताने गेल्या काही वर्षात आपल्या कच्च्या तेल आयातीसंदर्भातील पुरवठा साखळीत विविधता आणली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात पुरवठा होर्मुझच्या समुद्रधुनीऐवजी इतर मार्गातून होतो आहे, त्यामुळे या परिस्थितीचा भारतावरील परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास मदत होईल। तसंच भारतीय तेल विपणन कंपन्यांकडे अनेक आठवडे पुरेल एवढा तेलसाठा उपलब्ध आहे। भारतीय नागरिकांना इंधनाचा पुरवठा स्थिर राहावा यासाठी सरकार सर्वतोपरी आवश्यक पावलं उचलत आहे अशी माहिती त्यांनी या संदेशात दिली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। ऑपरेशन मिडनाईट हॅमर दरम्यान इराणविरुद्ध विमानांच्या वाहतुकीसाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला होता अशा प्रकारची चुकीची माहिती अनेक समाज माध्यमावरील संदेशात दिली जात आहे। हे दावे चुकीचे असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं अशा संदेशांची पडताळणी केल्यानंतर दिली आहे। अमेरिकेच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी नुकतीच अमेरिकन विमानांनी वापरलेल्या मार्गांची माहिती पत्रकार परिषदेत दिली होती। त्यानंतर गैरसमज पसरवण्यासाठी असा खोटा संदेश समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आला होता। ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराणच्या मशहाद इथून विशेष विमानानं काल रात्री नवी दिल्लीत आलेल्या 285 भारतीय नागरिकांच्या गटाचं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्रा मार्गरेटा यांनी स्वागत केलं. या अभियानांतर्गत आतापर्यंत 1713 भारतीय नागरिकांना इराणमधून मायदेशी आणण्यात आलं आहे. पुढील 2 दिवसात इराणमधून आणखी 2 ते 3 उड्डाणं नियोजित आहेत. परराष्ट्र मंत्रालय इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांशी सतत संपर्कात असल्याचं मार्गरेटा यांनी सांगितलं. इराणमधील भारतीय नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन मदत क्रमांकाद्वारे आणि नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या 24 तास सुरू असलेल्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराण इस्रायल भूराजकीय तणावामुळे आज अमेरिका आणि आशियातील शेअर बाजार पहिल्या सत्रात घसरले आहेत. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आज चर्चेसाठी रशियातील मॉस्को इथं पोहोचले आहेत. अमेरिकेने केलेल्या लष्करी आक्रमणानंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींबाबत ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे. 5 राज्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. गुजरातमधील विसावदार आणि काडी, केरळमधील निलंबूर, पश्चिम बंगालमधील कलिगाणी आणि पंजाबमधील लुधियाना मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणांवर आधारित विंग्स टू अवर होप्स खंड 2 या पुस्तकाचं प्रकाशन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. हे पुस्तक 51 भाषणांचं संकलन असून त्याचे खंड हिंदी आणि इंग्रजी भाषेसह ई आवृत्तीत प्रकाशित करण्यात येणार आहेत. हे पुस्तक राष्ट्रपती भवनाच्या वतीनं संकलित आणि प्रकाशन विभागाच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलं आहे. पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल असा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल संध्याकाळी रायपूर इथं नक्षलवादाचा मुकाबला करण्याबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड आणि ओडिशा या 7 राज्यांचे पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. अँडरसन तेंडुलकर्स ट्रॉफीच्या लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या 3 दिवशी भारतानं 96 धावांची आघाडी घेतली आहे. पावसामुळे वेळ कमी केलेल्या या सामन्यात भारतानं 2 दोन गडी बाद 90 धावा केल्या. केएल राहुल 47 आणि कर्णधार शुभमन गिल 6 धावांवर खेळत होते. इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर संपल्यावर भारतानं पहिल्या डावात 471 धावा केल्या. शुभमन गिलनं 147 धावा तर ऋषभ पंतनं 134 धावा केल्या. भारतानं 2 3 बाद 359 धावांवरून आपला खेळ सुरु केला. थायलंडमध्ये पार पडलेल्या दिव्यांगांसाठीच्या पॅरा बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 27 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 4 सुवर्ण, 10 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकविजेत्यांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक पदकविजेते क्रीडापटू नितेश कुमार, थुलासीमथी मुरुगेसन आणि मनीषा रामदास यांचा समावेश आहे. हवामान. गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रातही येत्या 24 तासात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आणि पुणे घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल तर कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. इराण आणि इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा. तेल वाहतुकीसाठी वापरात येणारी होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा इराण संसदेत प्रस्ताव मंजूर. भारताकडे पुरेसा तेलसाठा असल्याचं हरदीप सिंग पुरी यांचा विश्वास. आणि पॅरा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची 27 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.